हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमो दुन्दुभ्याय च हनन्याय च नमो धृष्णवे च प्रमृषाय च नमो दूताय च प्रहिताय च नमो निषङ्गिणे चेषु धीमते च नमः तीक्ष्णे शवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च नमः श्रुत्याय च पथ्याय च नमः कात्याय च नीप्याय च नमः सूद्याय च सरस्याय च नमो नाद्याय च वैशन्ताय च नमः कुप्याय च वट्याय च नमो वर्षाय च वर्षाय च नमो मेद्याय च विद्युत्याय च नमः ईद्रियाय च तप्याय च नमो वात्याय च रेश्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमः साम्राय च अरुणाय च नमः शङ्गाय च पशुपतये च नमः उग्राय च भीमाय च नमो अग्रे वधाय च दूरे वधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमः ताराय नमः शम्भवे च मयो भवे च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च नमः स्तीर्थ्याय च कूल्याय च नमः आर्याय च वार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमः आतार्याय च लाद्याय च नमः शष्प्याय च फेन्याय च नमः सिकत्याय च प्रवाह्याय च।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी आज सतत मिलिंदादा आपल्या सर्वांना सांगणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय महाविद्यालयीन जीवनात अभ्यासापेक्षा अभ्यासेतर उपक्रमांमध्येच मला जास्त रस वाटत असे। कबड्डी व्हॉलीबॉल यासारख्या खेळांमध्ये माझं मन खूपच रमून जाई। पोटभर खेळ आणि पोटापुरता अभ्यास असंच एकंदरीत सूत्र होतं। तसंच संघस्थानावर जाऊन तिथेही मर्दानी खेळ खेळण्याची आवड मला होती। विद्यापीठाच्या परीक्षांमध्ये काठावर फर्स्ट क्लास मिळवणं इतपतच शिक्षणाचं महत्व वाटत असे। आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धांमधून पुणे विद्यापीठाचा संघ निवडला जात असे। सन 1980-81 मधल्या स्पर्धांच्या नंतर विद्यापीठाचा संघ निवडण्याआधी 15-20 जणांची सराव शिबिरासाठी निवड झाली। त्यात माझं नाव होतं आणि विद्यापीठाच्या संघातही आपली निवड होणार अशी मला खात्री होती। रोज संध्याकाळी सराव संपला की मी स्वामीजींच्या दुकानात जायचो। स्वामीजींना हा विषय माहिती होता। प्रत्यक्ष संघ निवडीच्या दिवशी माझं नाव संघातून वगळलं गेल्याचं लक्षात आलं। आपला फारच अपमान झाला आणि आपण खेळातल्या राजकारणाचे बळी ठरलो इत्यादी भावनांनी मी अत्यंत क्षुब्ध अवस्थेतच स्वामींच्या दुकानात गेलो। संध्याकाळची प्रार्थनेची वेळ होती। दुकानात 7-8 साधक साधिका आधीच येऊन उपस्थित झाले होते। स्वामीजींच्या मुखावर गंभीर शांती पसरलेली होती। मी त्यांच्याकडे पाहिल्यावरच मला एकदम हायसं वाटलं। मग पुन्हा विचार आला, हे इतके शांत कसे, यांना माझ्यासारखा काहीच त्रास नाही, मग शांत राहणारच की। मन अस्वस्थ असल्याने विनाकारण उलट सुलट विचार येत होते। एवढ्यात केवलम करुणाकारम म्हणत हात जोडून स्वामीजींनी प्रार्थना सुरू केली। प्रार्थना झाली, जय जयकार झाला, मिनिट दोन मिनिटं अत्यंत शांत स्थितीत गेली। मग हरी हरी म्हणत स्वामीजींनी सर्वांवरून त्यांची स्निग्ध दृष्टी फिरवली। पूजनीय सरलाताई सुद्धा तिथेच काउंटरजवळ उभ्या होत्या। माझ्याकडे बघत स्वामीजींनी विचारलं, काय झालं तुझ्या कबड्डी टीमचं? मी वाटच पाहत होतो। एका दमात चिडून सर्व घटना त्यांना कथन केली। त्यांनी आता काहीतरी सांगावं असं वाटून मी त्यांच्याकडे बघत बसलो। इतक्यात स्वामीजी अतीव प्रेमाने मला म्हणाले, नाही झाली ना संघात निवड? ठीकच झालं म्हणायचं, तू मनापासून सराव केला होतास ना। मी होकारार्थी मान डोलवली। ते म्हणाले, असू दे, खूप दुःख वाटण्यासारखं या जगात काही नसतं। नाही निवड झाली तर नाही झाली, प्रभूची इच्छा। खेळ म्हणजे काही आपलं सर्वस्व नाही, त्यासाठी इतकं अस्वस्थ होऊन काहीच फायदा नाही। आपलं ध्येय खेळ आहे का? स्वामींचा आवाज किंचित कडक झाला। ते म्हणाले, आपलं अंतिम ध्येय हे आत्मदर्शनच आहे आणि त्यासाठीच आपल्याला आपलं जीवन वेचायचं आहे। बाकी सर्व गोष्टींना गौण स्थान आहे। मला वाटलं स्वामीजी मला सहानुभूती दाखवतील, पण त्यांनी स्पष्टपणे आपलं प्राधान्य कशाला हवं याचं मार्गदर्शन केलं। शेजारी उभ्या असलेल्या सरलाताई कुतूहलाने आमचं संभाषण ऐकत होत्या। त्यांनी सहज विचारलं, काय खेळतो हा? स्वामींनीच उत्तर दिलं, कबड्डी खेळतो। सरलाताई म्हणाल्या, आपल्याकडे येणारे नवले करमरकर ही मंडळी सुद्धा कबड्डी खेळणारी आहेत। मला आश्चर्यच वाटलं। स्वामी म्हणाले, ते भागेश्वर निवासात प्रवचनाला येतात, तू ओळखतोस का त्यांना? मी नकारार्थी मान डोलवली। सरलाताई उत्साहाने मला सांगत होत्या, उत्सवाच्या आधी सामानाची हलवा हलव करावी लागते ना आपल्या घरी, तेव्हा ते येतात ह्यांच्या मदतीला। मला हे ऐकून बरं वाटलं। कबड्डी खेळणारी अजूनही काही मंडळी स्वामींकडे श्रवणाला येतात आणि स्वामीजी त्यांना मदतीला बोलावतात, म्हणजे आपल्यालाही संधी मिळू शकेल। मी स्वामीजींना विचारलं, मला पण बोलवाल का सामानाची हलवा हलव करायला? स्वामीजी म्हणाले, अरे ते दोघं तिघं येतात, तेवढं पुरे असतं। सरलाताई म्हणाल्या, ते तब्येतीने चांगले आहेत, सर्व जड वस्तू सहज हलवतात। माझ्या तब्येतीकडे बघून बहुतेक ते दोघेही थोडे साशंक असावेत। स्वामीजी समजुतीच्या स्वरात म्हणाले, तुला सुद्धा बोलवीन मी एकदा। मला खूप आनंद झाला। पुढे स्वामीजींनी रामनवमीच्या आधी अप्पा नवल्यांबरोबर मलाही घरातल्या सामानाची हलवा हलव करायला बोलावलं। त्यानंतर अनेकदा काही जड वस्तूंची आवरावर असली की त्यांनी मला बोलवायला सुरुवात केली। कबड्डी खेळण्याचा इतका मोठा लाभ होईल असं मला कधीच वाटलं नव्हतं। स्वामीजींच्या ब्युटिक क्लॉथ स्टोअर्सच्या आतलं अत्यंत ब्युटिफुल जोडपं म्हणजे स्वामी आणि सरलाताई। पूजनीय सरलाताईंचे निरागस भाव आणि येणाऱ्या प्रत्येक साधक साधिकेशी कौतुकाने बोलण्याची नैसर्गिक सवय, यामुळे त्यांना बघून सुद्धा खूप प्रसन्न वाटे। सायंकाळची प्रार्थना होण्याच्या सुमारास त्या घरी जायला निघत। घरी जाऊन स्वामीजींच्या स्नानाची तयारी, प्रवचनाची तयारी त्या स्वतःच करीत असत। सर्व खोल्या गॅलरी इथला केर काढून सतरंजा अंथरून ठेवणे, सरलाताईंच्या वृद्ध आई श्रीमती यशोदाबाई अंथरुणाला खिळूनच होत्या, त्यांचा आवरणे, हे सर्व त्या उत्साहाने आणि प्रेमाने करत। त्यांच्या हालचालींमधली सफाई सुद्धा आश्चर्य वाटण्यासारखी होती। प्रत्येक कृतीत त्यांची क्षिप्रसारिता लक्षात येत असे आणि त्याच वेळेस त्यामध्ये एक प्रकारचं मार्दव असे. आदळापट, धडपडाट असा कधीही त्यांच्या कामात दिसला नाही. संध्याकाळी दुकानातून निघताना त्या स्वामीजींचा निरोप घेऊन निघत. नेहमी त्यांच्या हातात एक स्वच्छ कापडी पिशवी असे. बरेचदा जाताना त्या भाजीपाला घेऊन जात. कधीकधी गोड तेल, खोबरेल तेल इत्यादी वस्तूही त्यांना घ्यायच्या असत. अशा वेळेस त्या जेव्हा निरोप घ्यायला स्वामीजींजवळ येत तेव्हा स्वामीजी फार मिश्किलपणे वागत. एरवी हात उंच करून त्यांना निरोप देणारे स्वामी नेमके त्या दिवशी त्यांच्याकडे लक्ष न देता जमलेल्या साधकांशी बोलत बसत. मग त्या हळूच अहो मी निघाले असं म्हणून त्यांचं लक्ष वेधून घ्यायच्या. स्वामीजी जणू त्यांना काही माहितीच नाही अशा आविर्भावात त्यांच्याकडे बघून विचारत काय हवंय. त्या गोड हसून त्यांना म्हणायच्या जाताना भाजी तेल घ्यायचं आहे. स्वामी म्हणायचे बर घ्या मग जाताना. दुकानात जमलेले साधकही आता या संभाषणात सहभागी होत. कांचन, तारा अशा मुली सरलाताईंना पाठिंबा देण्यासाठी सज्ज होत. सरलाताईंनी शांतपणे पैसे पाहिजेत हे सांगितल्यावर स्वामी विचारायचे की अहो परवाच माझ्याकडून भांडून भांडून पैसे घेऊन गेलात. सरलाताई कधीही भांडून पैसे घेऊच शकत नाहीत असा एकमुखांनी सर्व साधिका विरोध नोंदवायच्या. स्वामीजी गंभीर चेहरा करून म्हणायचे तुम्हाला पोरीसोरींना काहीच माहिती नाही त्या किती भांडतात माझ्याशी. सर्वत्र हशा पिकत असे. पुढे बरीच घासाघीस होऊन स्वामीजी नेहरू शर्टाच्या आतल्या कोपरीच्या खिशातून पैसे काढून त्यांना देत असत. त्यात सुद्धा त्यांनी मागितल्यापेक्षा थोडे कमीच पैसे देत. मग त्या न डगमगता तशाच उभ्या राहून अजून द्या म्हणून सांगत. दरम्यान स्वामींनी सरलाताईंना पैसे द्यावेच असा खूपच आग्रह मुलींनी केल्यावरून ते उरलेले पैसे देत असत. परंतु देताना चेहऱ्यावरचे अनिच्छेचे भाव आणून त्या अजूनच गंमत आणत. संपूर्ण प्रसंगानी वातावरण खूपच हलकं आणि आनंदी होऊन जाई. मुली सरलाताईंची बाजू घेऊन वाद घालायला लागल्या की स्वामीजी खदखदून हसत. त्यावेळेचं त्यांचं ते आनंदमय रूप, सरलाताईंची शांत संकोचलेली मुद्रा अजूनही मनश्चक्षूंपुढे तरळत राहते. आता विचार करताना असं वाटतं की साठीच्या घरातलं हे जोडपं निर्मळ, आनंदी आणि निष्कपट जीवनाचा एक वस्तुपाठच नकळत आम्हा साधकांपुढे गिरवत होता. यातल्या विनोदाच्या आत दडलेलं परस्परांवरचं प्रेम, विश्वास आणि जिव्हाळा यांनी माझ्या अंतर्मनाचा कायमचा ठाव घेतला.
मानसीताई तिने एक उपाळी केली आहे. हरी हरी
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी विक्रंदनाथाय नमः. उठाय उठा हो सद्गुरुनाथा द्या हो दर्शन महाद्वारी आले आले अवघे भक्तजन आले अवघे भक्तजन माय धरित्री उठल पाहते सकल ही बाल जन पक्षी गण है आळविकाती मंजुळ मधुर धुन साथ तयाना देत समीर हा पावा वाजवुन सळसळ करीती मोद भरानी हरित वृक्ष पण घरा घरातून मंद देवते समयीची ज्योत भूपाळी कुणी गायन करीती स्मरणी रमाकांत लगबग करुणी सळे शिंपिती मंगल संमार्जन शोभित करती स्वागताला रंग हिरे कुन मुख प्रक्षाळण स्नान घ्या तुम्ही सुवर्ण जल कुंभ स्नेह दीप हा औक्षण करया मंगलाक्षता शुभ मंद सुगंधी पुष्पांची ती अंजुळी पूर्ण लीन होऊनी पद कमलांचे करुणी आराधन भावांची ती सुंदर सुपने करुणी कसर गळाहार साजिरावसे तो भक्त प्रेम मधुर अनन्यतेचे ते हे कंकण करिविलसे पूर्ण भक्त रक्षया वाजत तोडर ऋण झुण ऋण झुण कटी पीतांबर वरती शेला श्याम नील वर्ण भाली तिलक हा शोभे बरवा प्रसन्न स्मित वदन तेजोमय श्री मुख कमल हे कांति गौरांग करुणामयती दृष्टि घेतसे भक्तहृदय वेध ज्ञानेश्वरीचा वसा करावी दुजा वरद हस्त अनिवार्यते रूप पहावे हाची भक्त छंद श्री गुरुनाथा भक्त वत्सला झाले अधीरजन मधुरा माई शोभति बारी द्याशीर्वचन दयाला द्याशीर्वचन दयाला द्याशीर्वचन
काय करावे कसे करावे या प्रश्नाने माझा जीव मन मी भांबावून जातो. माझी असहाय्यता मला जाणवते. एकटेपणा खूप जाणवतो. काय करावे समजतच नाही. मला या संबंधात कुणाचेच प्रबोधन लाभत नाही व माझे मलाच चिंतन व सत्याचा शोध घेण्याची सवय नाही म्हणून आत्मविश्वास नाही. काय करावे हा प्रश्न पडतो. अश्रू पुसायला कुणी कुणी नाही. मी काय करू याचे उत्तरच मिळत नाही असा प्रश्न आहे. प्रश्न वाचल्यावर खरं म्हणजे माझ अंतःकरण कळवळलं. काय करावे कसे करावे या प्रश्नाने माझा जीव मन मी भांबावून जातो. माझी असहाय्यता मला जाणवते असं म्हटलेलं आहे. काय करावे आणि कसे करावे हे असहाय्य अशा परिस्थितीमध्ये अनेकांच्या समोर उभे राहणारे प्रश्न आहेत. माझ्या माहिती जे एक आहेत त्यांच्या दोन मुली आता एकीचं वय जवळपास 32-33 झालं आणि दुसरी आता 30 ओलांडेल. नुकतेच मला ते भेटले. ते माझे मित्र आहेत. ते नवरा बायको काय करावे आणि कसे करावे या प्रश्नांनी अक्षरशः भांबावून गेलेले आहेत. कोट्याधीश आहेत पण अतिशय असहाय्य आहेत. पर्स मध्ये मुलींचे फोटोज ठेवलेले आहेत. पर्स मध्ये पत्रिका ठेवलेल्या आहेत. फ्लॅट बुक केला. स्लॅब पडत चालल्या. इमारत तयार होत आली. आपला फ्लॅट म्हणून अनेक मित्रांना नातेवाईकांना मोठ्या कौतुकाने नेऊन दाखवला. आणि त्यांनीच नाही दुसरी ही घटना तर त्याचे वडील देखील त्यांच्या मित्रांना मोठ्या हौसेने घेऊन जायचे की माझ्या मुलांनी घेतलेला हा ब्लॉक आहे. असेच एकदा कोणी जाऊन पाहत असताना तिथं वास्तुशांत झाल्याचं घरावर तोरण बांधल्याचं असं चित्र दिसलं. त्यांनी चौकशी केली तर हा फ्लॅट आम्ही घेतलेला आहे असं आत राहणाऱ्यांनी सांगितलं. ते बिल्डरला भेटायला गेले तर बिल्डर गावाला गेलेला होता आणि किती दिवस काय करावं आणि कसं करावं असा असहाय्य प्रश्न त्याला पडलेला होता. मार्ग जवळपास निघाला नाहीच. काही थोडी बहुत रक्कम घेऊन स्वतःची सुटका करून घ्यायला लागली. मला एका मुलाचा फोन आला होता. आणि सांगत होता चांगली डिग्री आहे पण मी किती प्रयत्न करतो तरी नोकरीच लागत नाही असं म्हणून फोनवर ढसा ढसा रडला. कुठं गेलं तर म्हणाला की अनुभव काही आहे का असं विचारतात. मला कुठंतरी नोकरी लागल्याखेरीज मला अनुभव तरी कसा येणार. मी काय करायला पाहिजे असं विचारत होता. काय करावं आणि कसं करावं एका आजींना मी भेटायला गेलो होतो. मी गेल्यावर त्यांच्या मुलीनी त्यांना धरून बसत केलं आणि ढसा ढसा रडत होत्या की बसलं तरी हाडं दुखतात, झोपलं तरी एका बाजूला झोपलं तर वळता येत नाही, खूप थंडी वाजते. ते थंडीचे दिवस होते. काही केल्या थंडी अंगातून जात नाही. पित्त झालेलं आहे. सारखी उलटीची भावना येते. काय करावं आणि कसं करावं काही सुचत नाही. तळमळत होत्या. माझ्या माहितीच्या एका व्यक्तीवर एक बालंट आलं. प्रोसिजर मध्ये चूक झाली. ऑफिस मध्ये काम करत असताना काही एक दुर्लक्ष झालं. बँकेत काम करत होता. जवळपास 37 लाख रुपयाचे चेक्स होते. ते नजर चुकीने रिटर्न करायचे राहिलेले होते. ड्रॉवर मध्येच राहिले त्यामुळे ते पास झाले असं गृहीत धरलं गेलं. नंतर लक्षात आल्यावर काहीच करता येत नव्हतं. हे ड्रॉवर मध्ये ठेवून घेतले कसे, हे डेबिट टाकले का नाहीत याचं त्याच्यापाशी उत्तर नव्हतं. दरम्यान त्याला दुसरंच एक महत्वाचं काम दिलेलं होतं, हे काम बाजूला ठेवा आणि दुसरं करा म्हणून त्यांनी दुसरं काम करायला घेतलं. आल्यावर सगळे चेक्स डेबिट टाकले, त्याच्यात एवढे राहिलेले होते. काय करावं आणि कसं करावं या प्रश्नातून डोकं वर येत नव्हतं. बँकेने सस्पेंड केलं. पैसे भरायला लागतील म्हणून सांगितलं. ज्याचे चेक्स पास झालेले होते रिटर्न करायचे होते तर आता रिटर्न करायला जागा नव्हती. पार्टीला भेटून उपयोग होत नव्हता. काय करावं आणि कसं करावं. मुलगा पास होत नाहीये. माझ्याकडे नवरा बायको भेटायला आले. इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षामध्ये काही विषय राहिलेले, दुसऱ्या वर्षाचे काही विषय राहिलेले आणि परीक्षेला बसला तरी अब्सेंट असं आलं, काय होतं हे काहीच कळत नव्हतं. तो मुलगा 9 वर्षांनी इंजिनियर झाला, आता त्याचं खूप चांगलं चाललंय. पण तो जो काळ होता त्या काळामध्ये काय करावं आणि कसं करावं हे जे विचारलेलं आहे, असं कोणी असे अडचणीत सापडलेले. आणि दुसऱ्याची उदाहरणं पण आपणही बऱ्याच वेळेला काय करावं आणि कसं करावं या अडचणीत सापडलेले असतोच. कोणाच्या खूप तीव्र असतात, कोणाच्या तितक्या तीव्र नसतात. अगदीच गळ्याशी आलेली अशी मंडळी असतात, ती निराशावादाकडे देखील झुकतात. आणि जेव्हा तुम्ही अडचणीत असतात तेव्हा तुम्हाला जवळपास सगळ्यांनी सोडलेलं असतं, तुम्ही एकटेच असता. अवतीभोवतीची सगळी प्रभावळ दूर गेलेली असते. सल्ला मसलतीला कोणी नसतं. अशी घटना माझ्या हातून कशी घडली याचा वारंवार पश्चाताप होत असतो, पण पश्चाताप करून उपयोग नसतो, बाण सुटलेला असतो, घटना घडून गेलेली असते आणि आता काय करावं हे समजत नाही. या संदर्भात कुणीही कितीही प्रबोधन केलं तरी देखील उपयोगही होत नाही, पण कोणाकोणाला या संदर्भात कुणाचंच प्रबोधनच लाभत नाही. आणि मलाच चिंतन आणि सत्याचा शोध घेण्याची सवय नाही म्हणून आत्मविश्वास कमी आहे असं म्हटलेलं आहे. काय करावं हा प्रश्न पडतो. आपली सगळी धडपड अडचणीतून बाहेर पडण्यासाठी असते. अडचण आपल्याला नको असते, याचं कारण अडचण ही आपल्या मूळ स्ववर आघात करत असते, स्वतःच्या भावावर आघात करत असते. तेवढी अडचण जर दूर झाली तर जणू आपण मुक्त होऊ अशी भावना असते. आणि काही करून आपण या अडचणीतून सुटलं पाहिजे असं वाटत असतं. काही आता मी सांगितलेल्या गोष्टी आहेत तर त्या प्रारब्धाच्या संदर्भातल्या आहेत. यांची काही चूक नसताना, उदाहरणार्थ मुलींची लग्न ठरत नाहीत, त्याला यांची काहीच चूक नाही, यांनी काहीच केलेलं नाही. काही स्वतःच्या कर्मांनी चुका झालेल्या आहेत आणि त्याच्यात त्या कशा झाल्या याचा पश्चाताप आहे, पण अडचणीतून बाहेर येत नाहीये. म्हणून काही प्रारब्धवशात प्रसंग ओढवतात तर काही आपलेच निर्णय चुकल्याचा आपल्याला परिणाम भोगावा लागतो, किंवा आपली कृती किंवा कर्म चुकल्याचा आपल्याला परिणाम भोगावा लागतो. अशा प्रकारे ही विमनस्क अशी मनस्थिती निर्माण होते. आणि आपण किंग कर्तव्य मूढ होतो. त्यांनी असं म्हटलं की माझा जीव, मन, मी भांबावून जातो अशा वेळेला करायचं काय. अशा वेळेला काहीही करता येत नाही हे माझं उत्तर आहे. अशा वेळेला काही करता येत नाही. अशा वेळेला आपण समजून घ्यायचं की आत्ताचे आपले दिवस असे आहेत आणि ते धीरानेच काढायचे, त्याच्याशिवाय दुसरा काही पर्याय नसतो. धैर्यानेच परिस्थितीला तोंड देणं, अशुभस्य कालहरणम शुभस्य शीघ्रम असं म्हटलेलं आहे. जे शुभ असेल ते शीघ्र करावं आणि अशुभ असेल त्याला काळ जाऊ द्यावा. जातच असतो तिथं काही अजून करण्याचा अगोचरपणा करू नये. मुलीचं लग्न आपलं पाहत राहावं आणि कालहरण होत राहील ते स्वीकारावं. काय काय आहे की या संसाराची गती अति विचित्र आहे. कोणाच्या वाट्याला काय येईल काही सांगता येत नाही. यालाच भगवंतांची विचित्र माया असं देखील म्हटलेलं आहे. त्याला माया म्हणा, प्रारब्ध म्हणा, कर्म म्हणा, कर्माची स्वतःच्याच कर्मांची या जन्मातली फळं, मागच्या जन्मातली फळं म्हणा, पण तुम्हाला ते सोसायचं याला काही दुसरं करता येत नाही. जेव्हा तुम्ही खूप दुःखी असता, खूप भांबावून गेलेले असता, त्या भांबावलेल्या मनस्थितीमध्ये तुमची सगळी चेतनाच गुंतून पडलेली असते आणि तुम्ही बाहेर पडायचा प्रयत्न करत असता तो अतिशय अर्धवट ठरतो. जेव्हा तुम्हाला दुःख होतं तेव्हा तुम्ही दुःखात चूर होऊन जाणं हा एक उपाय आहे. दुःखामध्ये इतके बुडा, इतकं दुःख करा, ओढून ओढून दुःख करा की तुम्ही दुःखाला कंटाळाल आणि त्याच्यातून बाहेर याल. कारण तुमची स्थिती, स्वरूपाची स्थिती ही आनंदाची आहे, दुःखाची नाहीये. असं असल्यामुळं दुःखातून बाहेर पडणं हा आणि दुःख झुगारून देणं, दुःखाला बाजूला टाकणं हा खरं म्हणजे तुमचा स्वभावच आहे. अशा वेळेला फक्त धैर्याची आवश्यकता असते. आपली जी हतबलता आहे ती हतबलता ही आपल्या अहंकाराला बसलेला फटका असतो. अशा व्यक्तीला आपण हतबल म्हणतो आणि आपण ऐकताना देखील काय बिचाऱ्यावर आलं असं म्हणतो. पण तुम्ही विश्वास ठेवा, आपण प्रत्येक जण विशिष्ट परिस्थितीत हतबलच असतो. असं काही नाही की कोणा एका व्यक्तीचं हे चाललेलं आहे, तिराहित व्यक्तीचं हे चाललेलं आहे. जेव्हा तशी परिस्थिती येते तेव्हा आपली शक्ती खरंच अल्प असते आणि ती शक्ती वापरून त्याच्यातून बाहेर पडणं हे आपल्याला शक्यच नसतं. आपली शक्तीच मर्यादित आहे. म्हणून नेहमीच खरं म्हणजे तहान लागल्यावर जसं विहीर खणता येत नाही तसं या विशिष्ट परिस्थितीत, या परिस्थितीत राहणं एवढा एकच उपाय आहे. म्हणून या परिस्थितीत सापडू नये यासाठी काही करता येणं शक्य आहे. परिस्थिती निर्माण झाल्यावर तसं काही करता येत नाही. लोकमान्य म्हणतात तसं मनुष्याचं जे जीवन आहे ते जीवन हे बहुंशी पराधीनच आहे. अशा परिस्थितीमध्ये स्वतःची शक्ती कितीही कोणीही मोठा असला तरी अल्पच असते. अशा परिस्थितीमध्ये प्रकृतीपेक्षा मी वेगळा आहे हे लक्षात घेऊन स्थिर बुद्धीने राहणं, अहंकाररहित कर्म करत राहणं एवढंच कर्तव्य माणसाचं म्हणून असतं. याच्यापेक्षा दुसरा काही पुरुषार्थ देखील नाही आणि कोणालाही सवलत नाही याबाबत. याबाबत राष्ट्रप्रमुखांना सवलत नाही, याबाबत मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांना सवलत नाही, मोठे मोठे संस्था चालक आहेत त्यांना सवलत नाही, उद्योगपती आहेत सवलत नाही, आणि तुम्ही कारकून असा पिऊन असा सवलत नाही, याच्यात कोणाला सवलत नाही। पण करण्याच्या अहंकारापासून जो दूर राहतो, दूर राहण्याचा अभ्यास करतो, प्रत्येकावरच प्रसंग येत असतात, पण मी करता या भावनेपासून जो दूर असतो, तो प्रपंचातल्या बऱ्या वाईट गोष्टी सगळ्या जशा आहेत तशा स्वीकारतो, स्थिर बुद्धीने स्वीकारतो, आणि तेवढंच करणीय आहे। ही स्थिर बुद्धी तुम्हाला आत्म्याकडे घेऊन जाईल। आत्मबुद्धी निश्चयाची तेच दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरो नये, असं जे म्हटलेलं आहे। ही एकच गोष्ट वाचवेल। मला मध्यंतरी मी मोबाईल आणलाय की नाही माहित नाही, कोणीतरी एक मेसेज पाठवला होता व्हॉट्सअपवर, गोंदवलेकर महाराजांकडे एक ज्योतिषी गोंदवल्याला आला आणि सगळी मंडळी ज्योतिषाकडेच गर्दी करायला लागली, असं त्याच्यात लिहिलेलं होतं। आणि झालं असं की सगळेच लोक भविष्याच्या अधीन होत आहेत, पत्रिका दाखवतायत किंवा हात दाखवतायत, असं सगळं घडायला सुरुवात झाली। मी ते वाचून दाखवतो बरं का। गोंदवलेकर महाराजांनी त्या ज्योतिषालाच बोलवलं आणि त्याला म्हणाले की जरा सांग, माझी पत्रिका तरी पहा, असं म्हणाले। पण त्यांनी बराच विस्तृत संवाद दिलाय। ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांकडे एक ज्योतिषी आले। प्रचंड अभ्यास व व्यासंग होता, हे ज्योतिष आल्याबरोबर त्यांच्या भोवती लोकांचा गराडा पडला। चार पाच दिवस असे चालू होते। नामस्मरणावर विश्वास ठेवण्याऐवजी लोक भविष्यावरच विश्वास ठेवायला लागले, हे महाराजांच्या लक्षात आले। त्यानंतरच्या दिवशी सकाळी हे ज्योतिषी महाराजांच्या दर्शनाला आले असता महाराज त्यांना म्हणाले, बरे झाले तुम्ही आलात, एक पत्रिका तुम्हाला दाखवायची होती, पण तुम्हाला मोकळा वेळच मिळत नाही म्हणून थांबलो होतो। ज्योतिषी, महाराज तुमचे काही काम आहे हेच मला माहीत नव्हते, नाहीतर तुमचेच काम मी प्रथम केले असते। द्या ती पत्रिका मला, लागलीच बघून टाकतो। महाराजांनी गादी खालून एक पत्रिका काढून दिली। ज्योतिषाने ती पाहायला सुरुवात केली। जसजशी पत्रिका पाहत होता तसतसा त्याचा चेहरा गंभीर होऊ लागला। ज्योतिषी, फारच खराब पत्रिका आहे, याला लहानपणापासून त्रास आहे। महाराज, हं। ज्योतिषी, अन्नान्न दशा याच्या अगदी पाचवीला पुजली आहे, कोणी वाढले तरच याला जेवायला मिळेल। महाराज, हां। ज्योतिषी, आई वडिलांचे सुखही नाही। महाराज, हां। ज्योतिषी, फारच खडतर आयुष्य, लग्न होईल पण संसार सुख नाही, मुलं होतील पण अल्पायुष्य निपजतील। अरे रे, द्विभार्या योग आहे पण दुसऱ्या बायकोकडूनही संसार सुख नाहीच। महाराज, हां। ज्योतिषी, असलेली इस्टेट पण जाईल, चोर दरोडेखोर यापासून नक्की त्रास आहे। एखादी इस्टेट अगदी आकाशातून जरी पडली तरी याला लाभायची नाही। छे, फारच खराब पत्रिका, शेवटपर्यंत अन्नान्न दशा म्हणजे फारच झालं, इतकी खराब पत्रिका मी यापूर्वी कधीच पाहिली नव्हती। कोणाची आहे? महाराज, माझीच आहे। अगदी बरोबर भविष्य वर्तवले बघा, चांगलाच अभ्यास आहे तुमचा। माझ्या काही शंका आहेत, त्या फेडायला तुमच्यासारखा ज्योतिषी पाहिजे होता। खर म्हणजे महाराजांची पत्रिका आहे हे कळल्यावर ज्योतिषी जरा उशाळलाच, पण तरीही महाराजांच्या शंका निरसन करायची त्यांनी तयारी दर्शवली। त्याला वाटले यातून बाहेर पडायचा काही मार्ग आहे का ते बघायला महाराज सांगतील। ज्योतिषी, मी माझ्याकडून जे काय करता येईल ते नक्की करीन। महाराज, राजे रजवाडे लोक या माणसाकडे आले तर ते या माणसाच्या पाया पडतील असे काही पत्रिकेवरून दिसते आहे का बघा। ज्योतिषी, तसे काही पत्रिकेवरून सांगता येत नाही। बरं, असू दे, मला हे सांगा की या माणसाची अन्नान्न दशा असली तरी त्या माणसाच्या इच्छेवरून हजारो माणसे जेवून जातील असे काही सापडते का? तसे काही या पत्रिकेवरून सांगता येत नाही. बर, इस्टेट नाही या माणसाच्या नशिबात, पण याच्या सांगण्यावरून लाखो रुपयांची बांधकामे होतील एवढे तरी दिसतंय का बघा. पत्रिकेत तसं काही सांगता येणार नाही, ज्योतिषी म्हणाला. आता कळले का पत्रिकेवरून काय सांगता येत नाही ते? हे नामस्मरणाचे फळ आहे. तुम्ही सर्व सांगितले, अगदी बरोबर सांगितले, काहीही चूक नाही त्यात, पण या सर्वांचा काय अपेक्षित परिणाम होईल हे मात्र तुम्हाला सांगता आले नाही. याचे कारण माझा रामराया माझ्या बरोबर आहे हे तुम्हाला पत्रिकेवरून पाहता आले नाही. हा सर्व नामस्मरणाचा महिमा आहे. महाराजांकडून त्या ज्योतिषाने अनुग्रह घेतला. गोंदोलेकर महाराजांनी लहानपणीच घर सोडले, त्यामुळे भिक्षा हेच अन्न मिळवण्याचा मार्ग होता. पहिली बायको व दोन मुले निवर्तली, दुसरी बायको आंधळी होती, पण त्यांनीच ती स्वतःहून निवडली. ती एक अधिकारी स्त्री होती. आईचा जीव इस्टेटीत गुंतला आहे हे लक्षात आल्यावर ती सर्व लोकांकडून त्यांनी लुटवली. कोर्टात एक केस होती, ती जिंकल्यामुळे काही जमीन यांच्या नावावर झाली, पण लागलीच एक बक्षीसपत्र करून ती जागा त्यांनी एका संस्थेला दान करून टाकली. शेवटपर्यंत गोंदोलेकर महाराजांच्या नावावर काहीही नव्हते, असं कंसात लिहिलेलं आहे. आपण आपल्या दुःखाला इतकं महत्व देऊन बसलेले असतो की त्या दुःखाच्या परिस्थितीत देखील आपल्याबाबत काही चांगलं घडत आहे याच्याकडे आपलं लक्ष नसतं, बाकी काही नाहीये. दुःखच इतकं इतकं की त्या दुःखाच्या गर्दीमध्ये त्याला सुख जे जे असतं त्या सुखाकडे संपूर्ण दुर्लक्ष त्याचं झालेलं असतं. असं असल्यामुळं काय करावं कसं करावं हा जो प्रश्न असतो. असं असल्यामुळं पारमार्थिक भावना जर कमी असेल अशा वेळेला तर हे प्रश्न इतके गंभीर होतात की कधी कधी या अडचणींमुळं जीव देखील नको या टोकाला व्यक्ती जाते जाऊ शकते. त्याच्याऐवजी काही दुःख आहेत ती व्यवस्थितपणे समजून घेऊन जे होईना त्यास निवळ विवेक समजावा असं समर्थ म्हणतात. विवेकानी ती आहेत हे लक्षात घ्यावं आणि विवेकानीच आपलं स्वरूप आहे ते स्वरूप देखील लक्षात घ्यावं. आपण जेव्हा तुम्ही जेव्हा सुखी असतात तेव्हा देखील काही दुःख असतात, पण सुखाच्या भावनेमुळे ती बाजूला गेलेली असतात. हे माहिती आहे का तुम्हाला? तशीच सगळी परिस्थिती असते, पण सुखाची भावना खूप प्रबल झाल्यामुळं दुःखाची भावना मनातून निघून गेलेली असते किंवा त्याचं विस्मरण झालेलं असतं. सुख आणि दुःख दोन्ही कोणीही व्यक्ती असली तरी त्याला असणारच आहेत, पण जेव्हा असं दुःख ओव्हरकम होतं, अति अति प्रबळ होतं, आपल्या स्वतःवर चढाई करतं जणू, तेव्हा मग अशी परिस्थिती निर्माण होते. माझ्या माहितीचे एक गृहस्थ आहेत, गेले आता ते. मित्रांच्या संगतीमुळं ते जिथं काम करत होते तर तिथं काही गैरव्यवहार त्यांनी केले. पोलिसांनी त्यांना अटक केली. खूप मोठं प्रकरण होतं. त्यांनी स्वतःनी काय केलेलं आहे ते सगळं पोलिसांना सांगितलं. मी असं असं केलेलं आहे आणि तुमचे साथीदार कोण आहेत? मला कोणीही साथीदार नाही म्हणाले. खरं म्हणजे बऱ्याच जणांनी मिळून ते केलेलं होतं, पण मला कोणीही साथीदार नाही. हे सगळं मी केलं. त्यांच्यावर खटला झाला, त्यांना 1.5 वर्षाची शिक्षा झाली. त्यांचे जे साथीदार होते तर ती बरी बडी धंड होती सगळी, पण कुणाचंही नाव त्यांनी घेतलं नाही. ते असं म्हणाले की मी जे केलंय तर त्याची सजा मला मिळालीच पाहिजे. त्यांचे असे उद्गार होते की वाल्ह्या कोळ्यासारखी माझी परिस्थिती झाली, पण आता जे काही केलेलं आहे ते भोगून मला संपवलंच पाहिजे. ते शिक्षा संपून घरी आले आदल्या दिवशी संध्याकाळी, तुरुंगातून घरी आले. त्यांची शिक्षा संपली, चांगल्या घरातले होते. दुसऱ्या दिवशी नेहमीसारखे सकाळी पहाटे 5 वाजता उठले. त्यांची सवय, घराचे सगळे केर काढायचे उठल्यानंतर. सगळे केर काढले त्यांनी, आरशासमोर उभारून दाढी केली, स्नान केलं, आणि तेव्हा तळ्यातला गणपती म्हणायचे, गणपतीला जाऊन येतो. तळ्यातल्या गणपतीला आई म्हणाली त्यांची की अरे तू काल सुटलास, लोक काय म्हणतील? ते म्हणाले की लोक माझ्याकडे 4 दिवस बोट दाखवणारच आहेत, आणि मी केलंय त्यामुळे मला ते सहन करायलाच पाहिजे. 4 दिवस बोट दाखवतील लोक. ते गणपतीला जाऊन आले. नेहमीसारखे त्यांचे सगळे व्यवहार सुरू झाले, आणि त्यांच्या प्रामाणिकपणामुळं परत त्यांची समाजामध्ये असणारी जी ऍक्सेप्टेबिलिटी होती, त्या उत्तम स्वीकारार्हतेमुळं ते परत एका चांगल्या कंपनीत चांगल्या पदावर असे हळूहळू जाऊन पोहोचले. काय करावं आणि कसं करावं हे सगळं चुकवण्यासाठी जास्त असतं, पण जर अडचणीच्या किंवा संकटांच्या डोळ्यात पाहून वागण्याची हिम्मत असेल तो हरत नाही. असंही लक्षात घ्यावं की प्रत्येकाचे दैव वेगळे. जे आपले बहीण, भाऊ, मुलं जे कोणी असतील तर ते सगळे त्यांच्या प्राप्तनाला बांधलेले आहेत. त्यांची किती काळजी आपण करणार? आपण आपलं कर्तव्य निरपेक्षपणे करणं एवढंच आपल्या हातात असतं, आणि तेही जर पारमार्थिक भावनेने केलं. मी आता सांगितलं ते गृहस्थ पारमार्थिक नव्हते, पण सत्यनिष्ठ होते आणि धैर्य होतं त्यांच्या ठिकाणी. चुकलेलेही होते, पण हे सगळं लक्षात घेऊन त्यांनी तशा प्रकारे धाडसाने त्या गोष्टीला सामोरे गेले, तोंड दिलं आणि म्हणाले मी केलंय तर मीच भोगलं पाहिजे, आणि ते भोगून बाहेर आले. म्हणून कुठल्याही गोष्टीने तुम्ही संपलात असं होऊ शकत नाही. कुठलीही गोष्ट तुमच्या कुठल्याही अस्तित्वाचा शेवट असू शकत नाही. तर जिथं असाल तिथून तुम्ही राखेतून, जसा काय म्हणतात तो फिनिक्स पक्षी, तर तसं तुम्ही झेपवण्याची निश्चित शक्यता असते. ती क्षमता तुमच्यामध्ये असते, फक्त ती जागवण्याची गरज असते. पण जो सुरुवातीपासून सावध आहे तो अशा गोष्टींना खरंच शांतपणे तोंड देऊ शकतो किंवा देईल. लोकमान्यांसारख्या व्यक्तींच्या बाबत जर पाहायचं झालं तर त्या कोल्हापूरच्या ताई महाराजांच्या प्रकरणावरून किती त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडाले. तसं राजद्रोहाचा खटला हा मुद्दाम फ्रेम करून त्याच्यात त्यांना बसून काही करून त्यांना दूरच सारायचं होतं गव्हर्नमेंटला, म्हणून त्यांना ती शिक्षा झालेली होती. पण ती शिक्षा झाली म्हणून गीता रहस्य आपल्या हातात आलं. कुठलीही परिस्थिती तुम्हाला दडपू शकत नाही. कुठल्याही परिस्थितीत चांगला मनुष्य हा टिकून राहतो एवढंच नव्हे तर आदर्श आणि ललामभूत होऊन राहू शकतो. ही मोठ्या लोकांची बाब झाली, पण आपली शांती समाधान ढळून देण्याचं काही कारण नाही. जे जसं असेल तसं काही एक आपण मनुष्य मात्र आहोत, त्यामुळे या चिंता काही प्रमाणात आपल्याला सतावणार हे मान्य आहे. तरी देखील त्याच्या वर येणं हे ज्याचं त्याचं काम आहे आणि ते त्यांनी मिळवावं त्याकरताही परमार्थाचा उपयोग आहे. परमार्थाचं सर्वात शेवटचं आत्मदर्शन हे ध्येय. पण जाता जाता या सगळ्या गोष्टीला अत्यंत निडरपणाने टक्कर देणं हे व्यक्ती करू शकते आणि व्यक्तीने करावं. परमार्थी व्यक्तीकडून तर हे निश्चित अपेक्षित आहे. एक 5 मिनिट आपण शांत डोळे मिटून ध्यानाला बसू. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.